परदेशातून खुशालीचं पत्र लिहा आनंदाचं, स्वप्न तुमचं शिकायचं खूप शिकून पूर्ण करून जगाला ह्या दाखवा मोची माया तुम्ही काळ जात साठवा.
ही माया तुम्ही काळजात साठवा.